चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मंगळवार 16 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट। आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,045 ते 3,100 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,180 ते 3,310 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,200 ते 3,325 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30 व्यापार 3,100 ते 3,140 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,115 ते 3,200 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज शांत राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $296.70, तर US साखरेचा व्यापार 12.01 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 68.68 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.7 झाला। क्रूड फ्युचर्स 4,094 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $59.62 होते। इक्विटी। BSE 30 सेन्सेक्स 234 अंकांनी वाढून 39,313 अंकांवर, तर NSE निफ्टी 72 अंकांनी वाढून 11,661 अंकांवर बंद झाले।